आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पहलगाम हल्ल्यानंतर युद्धसदृश स्थितीची शक्यता लक्षात घेऊन देशात 244 ठिकाणी युद्धस्थितीतला नागरी संरक्षण सराव करण्यात येणार. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं पंतप्रधानांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा. राज्यस्तरीय पदकप्राप्त दिव्यांग खेळाडूंनाही 1.5 लाख रुपयांची मदत. आणि आज आणि उद्या पूर्व विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य स्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून सुसज्ज राहण्याच्या उद्देशानं केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना उद्या म्हणजे 7 मे रोजी मॉक ड्रिल म्हणजेच युद्धसज्जता सराव करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन आज त्यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेत आहेत. नागरी संरक्षण विभागाचे महासंचालक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. यात एनसीसीचा देखील सहभाग असणार आहे.
एनसीसी कैडेट्स जो देशभर में है वो इस मॉक ड्रिल के अंदर हिस्सा लेंगे. फायर फाइटिंग कैसे की जाए, रेस्क्यू एक्टिविटी कैसे की जाए, कैमोफ्लेज में कैसे हम मदद कर सकते हैं, इन सब के बारे में हम जो स्टेट के रिप्रेजेंटेटिव हैं उनके साथ हम डिस्कशन में है.
देशभरातल्या 244 नागरी संरक्षण प्रभागांमध्ये हा सराव होणार असून महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये निवडक ठिकाणी हा सराव होईल. हवाई हल्ल्याच्या वेळी वाजवला जाणारा सायरन वाजविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हल्ला झाल्यास करण्याच्या हालचालींविषयी नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं तसंच धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा, नियंत्रण कक्ष इत्यादींची सज्जता तपासून पाहणं हा या सरावाचा भाग आहे. दरम्यान पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची आज भेट झाली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सुमारे 40 मिनिटं महत्वपूर्ण बाबींवर चर्चा झाली. जागतिक पातळीवर प्रतिभावान व्यक्तींची मागणी मोठी असून ती पूर्ण करण्यासाठी भारत सिद्ध आहे असा विश्वास परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केला. ते आज नवी दिल्लीत गती या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना बोलत होते. समकालीन युगात भारताचं मनुष्यबळ अधिक कार्यक्षम होण्यासाठी सरकारनं कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचे विविध प्रयत्न सुरु केले आहेत असं सांगताना जयशंकर म्हणाले,
Our government today has initiated a range of skills training, vocational education and professional preparation efforts for the Indian workforce to be more productive in the contemporary era. However, the magnitude of opportunities before us are so large that it takes a whole of the nation approach to be fully realized. This is an effort in which the contribution of every stakeholder is valuable and welcome.
प्रदूषण, हवामान बदल आणि बदलती जीवनशैली यामुळे रुग्णसंख्या वाढत असलेल्या तसंच दीर्घकालीन आजारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अस्थमा म्हणजेच दमा या आजाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज सर्वत्र जागतिक दमा दिवस साजरा केला जात आहे. दमा हा आजार कोणत्याही वयात होणारा असल्यामुळे या रुग्णांनी आरोग्य राखून यावर नियंत्रण कसं ठेवावं याबाबतही या दिवसाच्या निमित्तानं मार्गदर्शन केलं जातं. श्वासावाटे घेतली जाणारी दम्याची औषधं सर्वांना सहज उपलब्ध करून देणं ही यावर्षीची संकल्पना आहे. मंडल रेल्वे रुग्णालय अर्थात DRH नागपूर इथं आज जागतिक दमा दिन आणि जागतिक हात स्वच्छता दिनाच्या निमित्तानं जनजागृती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. याप्रसंगी डॉ सुमित सातपुते, मंडल वैद्यकीय अधिकारी नागपूर यांनी दमा व्यवस्थापन आणि आरोग्यसेवेत हात स्वच्छतेचं महत्व या विषयावर माहितीपूर्ण ऑडिओ व्हिज्युअल सादरीकरण केलं. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अर्थात DRI नागपूर युनिटनं मध्यप्रदेशातील उज्जैन इथं कारवाई करत 2 बिबट्यांची कातडी आणि 1 हस्तिदंत जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे DRIच्या नागपूर युनिटनं उज्जैनमधील एका हॉटेलमध्ये 2 व्यक्तींना ताब्यात घेतलं. जप्त केलेल्या वस्तू आणि त्या व्यक्तींना वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत पुढील तपासासाठी उज्जैनच्या जिल्हा वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आलं. जप्त वस्तूंमध्ये 2 बिबट्यांची कातडी आणि 1 हस्तिदंत यांचा समावेश असून बिबट्यांना वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अनुसूची 1 मध्ये समाविष्ट केला आहे. त्यामुळे त्यांच्या कातडी आणि अवयवांचा व्यापार, विक्री, खरेदी आणि ताबा ठेवणं कायद्यानं प्रतिबंधित आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महापालिकेच्या वतीनं दिव्यांग क्रीडा प्रोत्साहन योजनेअंतर्गत क्रीडा विभागातर्फे आता राज्यस्तरीय खेळाडूंना सुद्धा क्रीडा साहित्य खरेदीसाठी 1.5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात या योजनेची संकल्पना क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येत असून आज त्यांच्या अध्यक्षतेत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन आणि आर्थिक मदत देण्यासाठी महापालिकेतर्फे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यात यापुढे राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना सुद्धा 1,50,000 रुपयांचं साहित्य दिलं जाणार आहे. या निर्णयाचा शहरातील दिव्यांग खेळाडूंना लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना 3 लाख रुपयांची मदत पूर्ववत सुरू राहणार आहे. आज आणि उद्या पूर्व विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून विदर्भात कमी अधिक प्रमाणात वादळी पर्जन्यमान असून नागपूरसह काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील झाली. दरम्यान आज आणि उद्या पूर्व विदर्भातील नागपूरसह सर्व जिल्ह्यात आणि पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मेघगर्जनेसह सुसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. असंच वातावरण उद्या देखील कायम राहू शकतं. उद्या यवतमाळला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भात आज सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 41.6 इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात 38.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघानं एकदिवसीय आणि T20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थान राखलं आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये भारत चौथ्या स्थानी घसरला आहे. ऑस्ट्रेलियानं कसोटी क्रिकेटमध्ये आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं असून या क्रमवारीत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडनं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागातील 3 विद्यार्थ्यांची इंडियन ब्युरो ऑफ माइन्समध्ये निवड झाली. संघ राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण करून विद्यार्थ्यांनी विभागाचा नावलौकिक वाढविला आहे. तेजस भोसले, शुभम मासूरकर आणि गोपाल डवरे अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे असून भारत सरकारच्या इंडियन ब्युरो ऑफ माइन्स या कंपनीत संशोधन अधिकारी म्हणून तेजस आणि शुभम या दोघांची तर ओर ड्रेसिंग ऑफिसर म्हणून गोपाल डवरे यांची निवड झाली आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये स्वयंसेवी संस्थांतर्फे परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवावे असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णव बी यांनी केलं. नागपूर महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक विकासासाठी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे उपक्रम राबविले जातात. अतिरिक्त आयुक्त वैष्णव बी यांच्या अध्यक्षतेखाली एनजीओंच्या प्रतिनिधींची बैठक आज महापालिकेच्या मुख्यालयात पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AIचा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो असा विश्वास नीती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी अध्यक्षा देबजानी घोष यांनी व्यक्त केला आहे. टेकवारी महातंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताहाअंतर्गत मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान या विषयावर त्या बोलत होत्या. जातनिहाय जनगणनेविषयी सर्व राजकीय पक्षांबरोबर संवाद साधावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पंतप्रधानांना त्यांनी तसं पत्र लिहिलं असून त्यात तेलंगणा सरकारनं राबवलेल्या जातनिहाय जनगणनेचं प्रारूप केंद्र सरकारनं पाहावं अशी सूचना केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पहलगाम हल्ल्यानंतर युद्धसदृश्य स्थितीची शक्यता लक्षात घेऊन देशात 244 ठिकाणी युद्धस्थितीतला नागरी संरक्षण सराव करण्यात येणार. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं पंतप्रधानांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा. राज्यस्तरीय पदकप्राप्त दिव्यांग खेळाडूंनाही 1.5 लाख रुपयांची मदत. आणि आज आणि उद्या पूर्व विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.